बघितलं मंडळी या बाईंची नजर माझ्या गोठ्यावरती दिसते म्हणतात ना स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. आता माझ्या गोठ्यात गायी आहेत का म्हशी आहेत ही बघायची गरज आहे का? म्हणून म्हणतो राजेन तुझ्या डोळीवरचे वाट फुटलेत का पासरलेत हे पहिल्यांदी बघ. आणि म्हणून म्हणते काय तिची नजर नेहमी या गोठ्यावरती असते पण पाझरणाऱ्या हिच्या या माठावरती नसते. सहाड्या गल्ली बाई ही उगाच फसते म्हणून या बाईला सारी दुनिया हसते. रोज रोज घेता काळ हा माझ्यावरती तुझ्या सांगण्याने बघराने कोणी ना डरती
कोणी ना डरती कोणी ना डरती.
रत्नाकरने लिहिलेल्या महान ग्रंथाचे नाव काय? रत्नाकरने लिहिलेल्या या महान ग्रंथाचे नाव काय आणि हा प्रश्न शास्त्र आधाराने पटवून द्यायचा बरं का?